एकजुटीने पेटेल राने तुफान आले काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळे आले एकजुटीने पेटेल राने
अपराध किती झाले पण आता शरण तुला आई
स्वार्थाचे तट बांधत सुटलो अनवैरी तुझे ठरलो
चालवुनी वैराचे नांगर नासवली माती छिन्न तुझ्या देहाची ही चाळण उरली आता हाती
झालं